chinimandi.com पॉडकास्ट। ऊस थकबाकीची लवकरात लवकर भागवण्याची रालोद विद्यार्थी सभेची मागणी। रालोद विद्यार्थी सभेच्या कार्यकर्त्यांनी ऊसाची थकबाकी लवकरात लवकर भागवण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांच्या नावे एक निवेदन जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले। सोमवारी रालोद विद्यार्थी सभेचे जिल्हा महासचिव राजन जावला यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्ते डीसीओ कार्यालयात पोहोचले। कार्यकर्त्यांनी डीसीओ विजय बहादूर सिंग यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे एक निवेदन सुपूर्त केले। निवेदनात म्हटले आहे की शामली येथील तीनही साखर कारखान्यांवर ऊस शेतकऱ्यांचे जवळपास 1,000 करोड रुपये देय आहेत। त्यांनी थकबाकी भागवण्याबाबत मागणी केली। कार्यकर्त्यांनी सांगितले, थकबाकी न भागवल्याने शेतकरी अडचणीत आहेत। ऊसाचे पैसे भागवल्यास शेतकरी विजेचे बिल, मुलांच्या शाळेची फी जमा करण्यासह इतर कामेही करू शकतात। याबरोबर पुढच्या पिकासाठी कीटकनाशक औषध, खत आदी खरेदी करू शकतील। यावेळी राजकुमार वर्मा, मुबारक अली, रोहित आकाश, विकास धीमान, आशिष बनत आदी उपस्थित होते। कोविड-19 महामारीमुळे लॉकडाऊन आहे, अशा परिस्थितीमध्ये कारखान्याची साखर विक्री न होता ती तशीच पडू नये, त्यामुळे कारखाने अडचणीत आहेत।